ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा पुढे सुरू. महाराष्ट्रात रेल्वे विकासाचे 1.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचं रेल्वे मंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकारणासाठी करत असल्याचा संसदीय कामकाज मंत्र्यांचा आरोप. राष्ट्रीय गीत वंदे मातरमची सर्व 6 कडवी वाजवण्याचे केंद्र सरकारचे दिशानिर्देश जारी. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा पदभार रितू तावडे यांनी तर उपमहापौर पदाचा कार्यभार संजय घाडी यांनी स्वीकारला. आणि आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांची आणखी 39 पदकांची कमाई. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला आज पुन्हा सुरुवात झाली. लोकसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आम्हाला न्याय हवा अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे सभागृहात गदारोळाच्या वातावरणातच प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी 11:30 वाजताच्या सुमारास घोषणाबाजी करत सभात्याग केला. महाराष्ट्रात 1,50,000 कोटी रुपयांचे रेल्वे विकासाचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. ते पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात 23,926 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातल्या अनेक औद्योगिक शहरांना जोडण्यासाठी काम सुरू असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
महाराष्ट्र के लिए प्रधानमंत्री जी ने 23,926 करोड़ रुपए का बजट रेलवे का इस वर्ष के लिए आवंटन किया है, जो कि यूपीए सरकार के समय में मात्र 1,100 करोड़ रुपए का बजट मिलता था. और भी महाराष्ट्र में कई स्टेशन के कैपेसिटी को 2 गुना करने का काम अभी चल रहा है.
पश्चिम बंगाल मधल्या रेल्वेकरता अर्थसंकल्पात 14,205 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. युपीए सरकारच्या काळात बंगालसाठी रेल्वेकरता केवळ 4,300 कोटी रुपयांची तरतूद केली होती, असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं ग्रीन कॉरिडॉर फेज 1 अंतर्गत 10,000 कोटी रुपये आणि फेज 2 अंतर्गत 12,000 कोटी रुपयांचं वितरण केल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. तसंच देशांतर्गत ऊर्जा निर्मिती क्षमता 144 वॉटपर्यंत पोहोचल्याचं जोशी यांनी सांगितलं. दरम्यान लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यावरचा अविश्वासदर्शक ठराव विरोधी पक्षांनी लोकसभेच्या महासचिवांना सादर केला होता. या ठरावात काही त्रुटी आढळल्यामुळे तो फेटाळला जाऊ नये म्हणून त्यात दुरुस्ती करावी अशी सूचना ओम बिर्ला यांनी सचिवालयाला केली. त्यानंतर त्यात दुरुस्ती करून ठराव पुन्हा सादर करण्यात आला. काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्षासह विविध पक्षांच्या 118 सदस्यांनी याला पाठिंबा दिला आहे. या अविश्वासदर्शक ठरावावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लोकसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय सभापती ओम बिर्ला यांनी घेतला आहे. राज्यसभेत सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात शून्य प्रहरानं झाली. विविध पक्षाच्या सदस्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे सभागृहात उपस्थित केले. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकारणासाठी करत असल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. ते संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा असून राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करू नये, असं आवाहन त्यांनी गांधी यांना केलं. लोकसभा सभापतीवरल्या अविश्वास प्रस्तावाबद्दल विचारलं असता हे कृत्य हे सभापतींच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं आहे, असं रिजिजू म्हणाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहाच्या नियमांचं पालन करावं, असं ते म्हणाले. बँक खात्याला अद्यापही आधार क्रमांक न जोडल्यामुळे पंजाब आणि हरियाणामधले 1,000 शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीपासून वंचित आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल लोकसभेत दिली. थोर विचारवंत आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्तानं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपाध्याय यांनी दूरदर्शी विचारवंत आणि राष्ट्रनिर्माते म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलं असून अखंड मानवतावादाचं त्यांचं तत्व संपूर्ण जगासाठी प्रासंगिक आहे, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मूल्यांवर आधारित सिद्धांत आणि विचार देशाच्या प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करतील, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शेवटच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीचा विकास म्हणजेच राष्ट्राचा विकास, असा विचार मांडणारे पंडित उपाध्याय भविष्यातल्या पिढ्यांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणा देत राहतील, असं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी देखील पंडित दीनदयाळ यांना आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भात आज नवे दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार सरकारी कार्यक्रमांमध्ये, शाळांमध्ये तसंच इतर महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये जनगण मन या राष्ट्रगीतानंतर लगेचच वंदे मातरम वाजवणं अनिवार्य असेल. वंदे मातरम गीताची सर्व 6 कडवी वाजवली जातील. यापूर्वी वंदे मातरमची 2 कडवी प्रचलित होती, मात्र आता हे गीत संपूर्ण वाजवलं जाईल असं या दिशानिर्देशांमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या आगमन प्रस्थानाच्या वेळी, त्यांच्या भाषणापूर्वी आणि नंतर तसंच राष्ट्रध्वजारोहणाच्या वेळी हा नियम लागू राहील. गृहमंत्रालयाच्या पत्रकात म्हटलंय की हे गीत वाजवलं किंवा गायलं जात असताना उपस्थितांनी सावधान मुद्रेत उभं राहावं. चित्रपटगृहातल्या मध्यंतराचा मात्र या नियमात समावेश नाही. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका रितू तावडे यांनी आज मुंबईच्या महापौर म्हणून कार्यभार स्वीकारला. शिवसेनेचे संजय घाडे यांनी उपमहापौरपदाचा कार्यभार स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत रितू तावडे यांची महापौरपदी आणि संजय घाडे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. इंडिगो विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक संचालनालयानं नियमात दिलेली सवलत समाप्त झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये या नियमांमुळे इंडिगोच्या उड्डाणांमध्ये गोंधळ होऊन प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्यामुळे कंपनीला नियमातून तात्पुरती सूट देण्यात आली होती. ती कालपर्यंतच वैध होती असं DGCA म्हटलं आहे. भगवान बुद्धांचे पवित्र देवनीमोरी अवशेष आज भारतात परत आणले जाणार आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे अवशेष श्रीलंकेत कोलंबो इथल्या गंगारामया मंदिरात दर्शनासाठी ठेवलेले होते. मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि अरुणाचल प्रदेशाचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधी मंडळ यासाठी श्रीलंकेत गेलं होतं. हे अवशेष प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी भारताबाहेर नेण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे भारत आणि श्रीलंकेतलं सांस्कृतिक संबंध आणखी दृढ झाले आहेत. सरकारनं भेल अर्थात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमधल्या 3% समभागांची गुंतवणूक काढून घेतल्यानं भेलचे शेअर्स आज 6% जास्त घसरले. नवी दिल्ली इथं झालेल्या आशियाई रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी काल आणखी सुवर्णवेध घेत पदकांची संख्या 39 नेली. प्राची गायकवाडनं महिलांच्या कनिष्ठ गटात 50 रायफल 3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. सांघिक स्पर्धेत कनिष्ठ गटात महिलांनी 50 रायफल 3 प्रकारात आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत एकंदर 1748 गुणांची कमाई करत अव्वल स्थान कमावलं. ICC T20 विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेनं 6 गडी गमावून अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 188 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटची बातमी मिळाली तोपर्यंत अफगाणिस्तानच्या 10 3 गडी बाद 93 धावा झाल्या होत्या. ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना आज आयर्लंड बरोबर श्रीलंकेत कोलंबो इथं 3:00 होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर 7:00 ग्रुप सी मध्ये इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना रंगणार आहे. कालच्या सामन्यांमध्ये पाकिस्ताननं अमेरिकेचा 32 पराभव केला तर न्यूझीलंडनं संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर 10 राखून दणदणीत विजय मिळवला. नेदरलँड्सनं नामिबियाविरुद्धचा सामना 7 राखून जिंकला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा पुढे सुरू. महाराष्ट्रात रेल्वे विकासाचे 1.5 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचं रेल्वेमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकारणासाठी करत असल्याचा संसदीय कामकाज मंत्र्यांचा आरोप. राष्ट्रीय गीत वंदे मातरमची सर्व 6 कडवी वाजवण्याचे केंद्र सरकारचे दिशानिर्देश जारी. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा पदभार रितू तावडे यांनी तर उपमहापौरपदाचा कार्यभार संजय घाडे यांनी स्वीकारला. आणि आशियाई नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजाची आणखी 39 कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.